नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. एक देश एक निवडणूक संदर्भातल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी केंद्रीय मंत्रिमंडळानं आज स्वीकारल्या. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांची माहिती देखील वैष्णव यांनी यावेळी दिली. पीएम आशा पीएम अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियानाला मंजुरी मिळाली आहे. यात किमान आधार मूल्य आणि बाजारभाव यातल्या फरकाची भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल. तसंच शेतकऱ्यांचं उत्पन्न सुरक्षित ठेवणं, ग्राहकांसाठी बाजारभाव स्थिर ठेवणं यावर यात भर दिला आहे. चंद्रयान 4 मोहिमेच्या विस्ताराला मंजुरी मिळाली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी सांगितलं की शुक्र मोहिमेसह सुधारित गगनयान मोहीम तसंच भारतीय अंतराळ स्थानकालाही मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत एनपीएस वात्सल्य योजनेचा प्रारंभ झाला. या योजनेसाठीचा ऑनलाईन मंच आणि पुस्तिकेचं लोकार्पणही सीतारामन यांच्या हस्ते झालं. गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वाची काल गणेश विसर्जनानं सांगता झाली. राज्यात सर्वत्र भाविकांनी लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला. दरम्यान गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान राज्यभरात विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला. पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाबद्दल जागतिक कृषी मंचाच्या वतीनं आज त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही 20 देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मानित केलं जाणार आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 131 अंकांची घसरण झाली आणि तो 82,948 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 41 अंकांची घसरण होऊन तो 25,377 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.